नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर बालकांप्रती समाज सदैव कृतज्ञ राहील असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 20 बालकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वीरबाल दिवस आज साजरा केला जात आहे. शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात वीर साहिबजाद्यांच्या बलिदानासोबतच माता गुजरी देवी यांची अढळ श्रद्धा आणि गुरु गोविंद सिंग यांचे शाश्वत उपदेश यांचं स्मरण केलं. हा दिवस धैर्य आणि धर्मनिष्ठेचं प्रतीक असून साहिबजाद्यांचं जीवन आणि त्यांचे आदर्श देशाच्या भावी पिढ्यांना सदैव प्रेरणादायी ठरतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दिनानिमित्तानं दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा उधम सिंग यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तत्कालीन पंजाबमधील सुनाम इथं 1899 साली जन्मलेल्या उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूट घेत तत्कालीन पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची हत्या केली होती. ब्रिटिशांच्या कैदेत असताना त्यांनी राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव स्वीकारलं, जे भारतातील 3 प्रमुख धर्मांचं आणि वसाहतवाद विरोधी भूमिकेचं प्रतीक होतं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे वाढणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सुसज्ज सुरक्षा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही प्रणाली सीमावर्ती आणि अंतर्गत भागांमध्ये देखरेख, गुप्तचर माहिती संकलन आणि त्वरित प्रतिसाद व्यवस्था अधिक प्रभावी करेल. या AI सुरक्षा प्रणालीमध्ये विविध प्रयोगांचा समावेश असेल, ज्यामध्ये पुराव्यांचं विश्लेषण जलद करणं समाविष्ट आहे. यामुळे तपासाचा वेळ आठवड्यावरून तासापर्यंत कमी होऊ शकतो. रेल्वेची भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी द्वितीय श्रेणीच्या भाड्यात प्रति किलोमीटर मागे 1 पैसा तर एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासात प्रति किलोमीटर मागे 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. या भाडेवाढीपूर्वी प्रवासाच्या आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. यमगरवाडीसारखे सेवा प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीत पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले. ते काल धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी प्रकल्पात ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या सन्मान समारंभात बोलत होते. या कार्यक्रमात भैयाजी जोशी यांच्या हस्ते पद्मश्री भिकूजी तथा दादाई दाते, पद्मश्री गिरीश प्रभुणे, डॉ अभय शहापूरकर, डॉ राघवेंद्र डंबळ, महादेवराव गायकवाड, वैजनाथ अप्पा लातुरे यांच्यासह यमगरवाडी प्रकल्पावर पूर्णवेळ सेवा देणाऱ्या ओक आणि पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. हक्कानं सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यासाठी राज्यभर विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं जिल्हा अग्रणी बँकेमार्फत बीड इथं येत्या 29 डिसेंबरला हे शिबिर घेण्यात येत आहे. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 5000 रुपयांवर पोहोचला आहे. हा या वर्षातला सर्वाधिक दर असून नव्या वर्षात यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा प्रति क्विंटल 400 ते 500 रुपये कमी दर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूची 2026 ते 2029 या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलिट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या भूमिकेत सिंधू जागतिक बॅडमिंटनच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा आवाज बळकट करण्यासाठी काम करेल. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान 3रा T20 सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ 2-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.